ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಪುಂಡಲೀಕ ವರದೆ ಹಾರಿವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ. आपण एक प्रकारे दासबोधाचा ज्याला क्रॉस सेक्शन म्हणू तसा तशा प्रकारे करतो आहोत. सुरुवातीला दासबोधाचा प्राथमिक पहिला समास आणि त्याच्यामध्ये काय काय विषय येऊन गेले हे आपण पाहिलं. आणि नंतर आपण परमार्थ हा मुख्यतः गुरु शिष्य परंपरेने चालत असल्यामुळे नाना प्रकारचे गुरु कसे असतात आणि मोक्षदाते सद्गुरु त्याच्यापेक्षा वेगळे कसे असतात हे आपण पाहिलं. सद्गुरूंची लक्षणं आपण पाहिली, तसं सद्गुरु कसे असावेत आणि कसे नसावेत असं जे दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलं ते सांगितल्यानंतर मुख्य सद्गुरूंचं लक्षण हे जे समर्थांनी सांगितलं तो विषय आपण पाहिला. आणि त्यानंतर मग नाना प्रकारचे गुरु कसे अस्तित्वात आहेत हे आपण पाहिलं. त्यानंतर सद्गुरूंचं स्तवन समर्थांनी केलेलं ते आपण पाहिलं. ते स्तवन झाल्यावर सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही असा विषय समर्थांनी मांडला तो आपण पाहिला. सद्गुरू कृपेनी काय काय होतं असं समर्थांनी वर्णन केलंय. म्हणजे सद्गुरू कृपेनी जन्म मरण चुकतं, सद्गुरु वचनानी ज्ञान प्राप्ती होते, ज्याला मोक्ष हवा आहे त्यांनी सद्गुरु करावा असा विषय आपण पाहिला. मागच्या वेळपर्यंत आपण हे पाहिलं, तोच विषय पुढं समर्थांनी जो सांगितला तो आपण पाहतो आहोत. आतापर्यंत दशक पाच, समास दोन, समास एक यामध्ये आपण होतो. आता हाच विषय दशक दहा, समास नऊ याच्यामध्ये समर्थांनी जो सांगितलेला आहे, मोक्ष ज्याला हवा आहे त्यांनी सद्गुरु करावा असं समर्थ म्हणतात. मोक्ष याचा अर्थ मुक्तपणाचा भाव, म्हणजे बंधन सुटणं, आपल्याला बंधन आहे या भावातून मोक्ष होणं, या भावातून मुक्ती मिळणं. आपण सहसा बंधनामध्येच असतो, आपण इंद्रियांच्या बंधनामध्ये असतो. इंद्रियांच्या बंधनामध्ये किती असतो हे जर पाहायचं झालं तर एखादा जो खवय्या आहे, खाण्याची आवड आहे, तो कसा खाण्याच्या बंधनाला बांधलेला आहे ते लक्षात येईल. कोणाला गप्पा गोष्टी करण्याची फार आवड असते तो त्यामध्ये गुंतून पडतो, फिरण्याची आवड असते. अशा प्रकारे इंद्रियांचे जे विविध भाव आहेत तर ते भावच बंध निर्माण करतात आणि त्या बंधनामध्ये मनुष्य राहतो, मनाच्या बंधनामध्ये राहतो, कल्पनेच्या बंधनामध्ये राहतो. आणि हे बंधन त्याला सोडवतही नाही आणि सुखही देत नाही अशी असा त्याचा अनुभव असतो। आणि हे बंधन आपल्या स्वतःच्या इच्छेनीच ज्यांनी त्यांनी आपल्या स्वतःवर लावून घेतलेलं असतं हे त्या बंधनाचं वैशिष्ट्य असतं। हे बंधन आपल्या कल्पनेतून निर्माण झालेलं असतं, सुख मिळवण्याच्या कल्पनेतूनच सर्व बंधनं निर्माण झाली। त्याला परमार्थामध्ये भ्रम असं म्हणतात। मुख्यतः आपल्या स्वतःबद्दल, म्हणजे आपण कोण आहोत याच्याबद्दल भ्रांती झालेली असते, आत्मभ्रांती ज्याला म्हणू, त्या आत्मभ्रांतीमुळं आपण म्हणजे देह अथवा मन अथवा बुद्धी, देह मन बुद्धीच्या पलीकडं, देह मन बुद्धीला ओलांडून जाता न येणं, मन म्हणेल ते करणं, इंद्रिय म्हणतील ते करणं, असं देह बुद्धीचं बंधन आपल्याला बांधतं आणि त्यातून निरनिराळ्या कामना निर्माण होतात, कामनिक जीवन। आणि या कामना ज्या सुरुवातीला, म्हणजे जसं समजायला लागतं तेव्हापासून आपली साथ संगत करतात, एक प्रकारे आपल्या मानगुटीवर बसतात असं म्हणा। त्या कामना आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत चालू राहतात। आणि या कामना या संकल्पामुळे निर्माण होतात, विषय भोगण्याच्या संकल्पामुळे कामना निर्माण होतात। त्याच्या त्यागाचा उपाय भगवंतांनी जो संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः असं सांगितलेला आहे, तर तो फार कठीण जातो। आपल्याच ठिकाणी निर्माण होणारे संकल्प आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कामना या निशेष बाजूला सारणं खरं म्हणजे हे मोठ्या धैर्याचं काम आहे। पण तशा प्रकारे कोणीही आपल्या संकल्पातून निर्माण होणारा काम किंवा कामना बाजूला सारताना दिसत नाही, फार क्वचित कोणीतरी असा धैर्यवान निघतो। समर्थ असं म्हणतात की अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे, अज्ञान प्राणी भ्रमानी संकल्प घेतो आणि ते संकल्पच त्याला बाधायला सुरुवात होते, त्या संकल्पामुळे त्याची चैन उडून जाते। मी मागे एक गोष्ट वाचली ती की एक फकीर मोठा आनंदात राहत असे, रोजच्या रोज त्याला काही मिळत असे, आणि ते खर्च करून त्याची गुजराण चालत असे, तो इतका सुखात कसा? तर एका धूर्त माणसाने म्हटलं की पहा तो इतका सुखात कसा। मी असं ऐकले की त्याच्या झोपडीमध्ये 99 रुपयांची थैली कोणीतरी टाकली, तो सुखात कसा, त्याचं आता सुख कसं उडून जाईल पहा, असं ते म्हणाले। जो रोजच्या रोज जेमतेम कमावत होता आणि जेमतेम जेवत होता तो 99 रुपये पाहिल्यानंतर हरखून गेला, पण त्याची जी कमाई होती ती कमाई आणि त्याचा खर्च हे इतके समप्रमाणात होते की त्या 99 रुपयाचे 100 कसे करायचे, त्याला असं वाटायला लागलं की हे जर 100 झाले तर फार बरं होईल, पण ते 100 काही होईनात। त्याचं जे काही दिनक्रम होता आणि तो ज्या प्रकारे त्याच्या गरजा होत्या आणि त्याला मिळत होतं, आणि त्या एका रुपयाकरता त्याची सगळी चैन हरवून गेली. आपली देखील एका रुपयाकरता चैन हरवून गेलेली आहे. जे आहेत त्याच्यापेक्षा थोडे अधिक असतील तर बरं होईल. मला कोणीतरी मध्ये म्हणालं की माझ्याजवळ सध्या 80 लाख रुपये आहेत, 1 कोटी झाले की मी थांबणार असं म्हणाला. हे जे एक पुरे करणं आहे, एकाकरता असं सगळं चाललेलं आहे, तर ज्याच्यापाशी 9 कोटी आहेत तो 10 कोटी करता थांबतो, ज्याच्याकर 99 कोटी आहेत तो 100 कोटी करता थांबतो. आणि तसे मिळाले म्हणजे खूप काही झालं असं त्याचं त्याला वाटतं, पण त्याच्या वैयक्तिक गरजा, त्याचं जे जीवन त्याच्यापाशी असतं ते, यांनी याच्यामध्ये तसा फार फरक काहीच पडणार नसतो. जो संकल्प आहे तो संकल्प आणि त्या संकल्पामुळे निर्माण झालेला भ्रम हे बाधक ठरतात. आणि समर्थ असं म्हणतात, ज्ञात्यास संकल्पची असेना. जो ज्ञाता आहे तो ज्ञाता संकल्परहित असतो असं ते म्हणतात. म्हणून त्यांचे न बाधवेना, या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे. जो ज्ञाता असतो त्या ज्ञात्याला संकल्पच नसतो असं समर्थ म्हणतात. याचं कारण संकल्प त्यागाचा अभ्यास करत करत तो ज्ञाता झालेला असतो. संकल्प नसतो याचा अर्थ त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण होतो, पण रोज निर्माण झालेल्या संकल्पाचा त्याग करायला तो शिकतो. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मनाशाची जी परंपरा भगवंतांनी सांगितली त्याच्यामध्ये ध्यायते विषयान पुसहा संगहा तेषु उपजायते. विषयाचं ध्यान करणं, विषयाकडे लक्ष देणं आणि जे विषय आहेत ते हवे असं मानणं आणि विषयाकरता जीवन जगणं, हे सगळं विषयाचं ध्यान केल्यामुळे निर्माण होतं. आणि त्या ध्यानाने त्याला त्या विषयांचा संग जडतो, जे त्या विषयाखेरीज त्याला चैन पडेन असं होतं. म्हणजे झोपेत, उठल्यानंतर, जेवताना, वावरताना तो त्या संकल्पानी वावरायला सुरुवात करतो, विषयाच्या संकल्पानी वावरायला सुरुवात करतो. आणि हे विषयाचे संकल्प विविध असतात. मी एवढा कधी गेलेलो नाहीये, पण ऐकले भरपूर की जिथं खूप मोठे व्यवसाय, उद्योगधंदे चालवणारे लोक आहेत त्यांचे जे क्लब असतात, मी असं ऐकलं की तिथं वेगळ्या वेगळ्या टेबलवर बसून व्यवसाय निरनिराळे, तुम्ही कसे करता, आम्ही कसे करतो आणि काय करायला पाहिजे याच्या चर्चा चालतात. आणि त्याच्यातून मग त्यांचं उद्योगचक्र निर्माण होतं. एका प्रकारे जगताकरता ते गरजेचं आहे, बरं का? म्हणजे याच्यावर टीका केवळ परमार्थाकरता तुम्ही इथं आलेले आहात आणि आत्मसमाधानाच्या दृष्टीने मी सांगतो आहे, त्याच्यातून समाजाला फायदा होत असेल, अजून सोयी सवलती समाजाला कशा निर्माण होतील याचा ते सगळे मिळून विचार करत असतील, पण त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर तो विषयाच्या संदर्भात संकल्पच असतो, त्यांना त्याची कल्पना नसते. आणि जीवनाचं सुख शेवटपर्यंत त्यांना जवळपास सापडत नाही. तर एखादं कलामंडळ असतं, त्यांचे संकल्प फार वेगळे असतात. नाट्य, अभिनय, गायन, वादन, आणि ते त्या संकल्पामध्ये अगदी रमलेले असतात. तुम्ही जर राजकारणी लोकांच्या मध्ये जाऊन बसलात तर त्यांचे संकल्प वेगळे असतात, ते अगदीच वेगळे असतात. आणि सामान्य माणसाचेही संकल्प असतात, म्हणजे अगदी काही करत नाही आमच्यासारखे. जो मी क्लार्क म्हणून होतो, क्लार्क म्हणून रिटायर झालो, अगदी सामान्य जीवन म्हणजे ज्याला माला त्याच्याखेरीज काही करता आलं नाही, अशा सामान्य माणसांच्या जर गप्पा आमच्यामध्ये येऊन बसलात, आम्ही ऑफिसमध्ये होतो तेव्हा, तर आमचे सगळे संकल्प विषयांच्या संदर्भात होते। आणि तरुण असतानाच नव्हे तर कोणत्याही वयाच्या व्यक्तीची जर चर्चा असेल तर ती विषयांच्या संदर्भात असते। तुम्ही कधी जर आता वाडा ही गोष्ट संपली, पण पूर्वी वाडा होता तेव्हा सगळ्या बायका एकत्र जमायच्या आणि गप्पा मारायच्या, तर ते एक वेगळंच विश्व होतं। म्हणजे इतकी सुरसुरी त्यांना यायची, तेवढी वेळ झाली की कधी एकदा तिथे जाऊन बसते आणि सर्वांबरोबर बोलते। विषयाचं ध्यान करणं हा जणू आपला स्वभाव होऊन बसलेला आहे आणि त्यातून संघ निर्माण होतो असं भगवंत म्हणतात। म्हणजे तो सतत विषय वागवणं हे सुरू होतं। संगात संजायते कामहा, आणि मग मात्र त्याची कामना बळकट व्हायला सुरुवात होते। सारखं सारखं ऐकून ऐकून मग ते करावं असं वाटायला लागतं। मी बँकेत होतो तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळेजण तेव्हा शेअर्स घ्यायचे आणि विकायचे आणि त्यांना झालेले फायदे मी पाहायचो। मी नुसता बसलेलो असायचो, ऐकायचो। पण एक दिवस मी त्यांना म्हटलो की तुम्ही जी सिंडिकेट केली आहे त्याच्यात मला घ्या। संघात संजायते कामहा, ते करावंसच वाटतं, ते करावंसच वाटतं। आणि मग त्यांच्या बरोबरीने मी काही काळ शेअर्स घेतले। मला एकदा माझे वडील म्हणाले की अरे आपण तू काय ठरवलेलं होतंस, आपल्याला परमार्थ करायचा आहे असं ठरवलंतस, आणि त्याकरता म्हणजे मी खूप गुंतून पडलेलो नव्हतो पण मी त्यांना सांगायचो। ते म्हणाले की तुला पगारातून जेवढे पैसे मिळतात तेवढेच बास, याकरता तू सगळं केलेलं होतंस ना, मग हे नको करूस आता। मी त्या क्षणी ते सोडून दिलं। पण सारखा सारखा जेव्हा संघ निर्माण होतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण नक्की सापडतो। आपल्या ठिकाणी ही कामना निर्माण होते। कामात क्रोधा हा अभिजायते, आणि क्रोधामध्ये क्रोध याचा अर्थ रागावणंच असं नाही। विनोबा म्हणतात की लहानपणी मी समजायचो की माझ्या ठिकाणी क्रोध नाहीये। मी आईला म्हणायचो की काही झालं तरी मी कचकचीत रागवत नाही असं मी आईला म्हणायचो। तर आई म्हणाली अरे अस्वस्थता म्हणजे ही क्रोधच आहे। आणि मग माझ्या असं लक्षात आलं की क्रोध धातू म्हणजे क्षुब्धता आहे। रागावणं जसं आहे तसं दुःख करणं देखील क्षुब्धताच आहे। क्रोधात भवती संमोहा, आणि मग बुद्धी खऱ्या अर्थाने मोहित होते। मोह, संमोह किंवा भ्रम याचा अर्थ एक असताना एक वाटणं असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे। आपल्या बुद्धीला संमोह होतो याचा अर्थ असा की बुद्धीच्या ठिकाणी असणारा जो आपल्या स्वतःला ओळखण्याचा भाव आहे तोच विसरून जातो, साफ विसरतो। आणि संमोहाचा परिणाम आत्मविस्मृतीमध्ये होतो। संमोहात स्मृती विभ्रमहा, म्हणजे आपण अगदी प्रवचनाला येणारा देखील आपण आत्मस्वरूप आहोत, आपण देह मन बुद्धी नाही, आपलं स्वरूप अविनाशी आहे, संसार हा माझा नाही, तो देहाचा आहे, देह देखील माझं साधन आहे, मी या सर्वापासून वेगळा आहे, हे रोज ऐकणारा देखील स्मृती घालून बसतो, स्मृती भ्रंशात बुद्धी नाशः, आणि मग आत्मबुद्धीचा पूर्ण नाश होतो। बुद्धिनाशात प्रणश्यती, आणि बुद्धिनाश झाला म्हणजे मग त्याला सगळा नाशच म्हणायचं असं भगवंत म्हणतात। आणि या चक्रात आपण कळत न कळत सगळे सापडलेले असतो। जो ज्ञाता आहे, समर्थ असं म्हणतात, ज्ञात्यास संकल्पची असेना, याचं कारण जो ज्ञाता आहे तो एकदम काही आकाशातून कोणी ज्ञाता म्हणून पडत नाही, तो चुकत सुधारत त्याचं जीवन हळूहळू घडवत असतो। एकदम तर कोणाचं जीवन घडणार नाही, त्याला ज्ञानेश्वर महाराजांसारखे पाहिजेत। बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका। आम्ही माग जन्म जन्म हेच करत आलो, म्हणून जन्माला आलो उपजलो, आमची जन्म घटिका लग्न घटिका बुडून गेली। पूर्वी ती एक घटिका असायची, ती पाण्यात ठेवायचे, त्याच्यात हळूहळू खालच्या छिद्रातून पाणी भरायचं, आणि ती जशी पूर्ण भरेल तसा तो गडू पाण्यात बुडून जायचा, त्याला लग्न घटिका बुडणं असं म्हणतात। आणि तद्रूपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न, मग साचाचेची अंग होऊनी ठेलो। हे ज्ञानेश्वर महाराजांचं ठीक आहे। आपल्यासारखे जे आहेत तर ते बनत बनत हळूहळूच त्यांना ते समजायचं, जीवन हे हळूहळू घडत पूर्णत्वाला जायचं। म्हणून जो ज्ञाता आत्ता दिसतो आहे तो संकल्पातूनच गेलेला असतो, गेलेला असतो, त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, कधी जमतं कधी जमत नाही, तो पराभवावर हळूहळू मात करतो आणि मग त्याला ते जमायला सुरुवात होते। म्हणून भगवंतांनी याच्या विरुद्ध प्रक्रिया सांगताना अशा बेतानी राहावं की आपली कर्म करत असताना राग आणि द्वेष निर्माणच होणार नाहीत, अशा बेतानी इंद्रिय मन बुद्धी वापरावी असं म्हटलेलं आहे। इथून तुम्ही घरी गेलात, घरी आज तुमच्या पत्नीने रविवार आहे म्हणून डोसे केलेले आहेत किंवा कुठला पदार्थ केलेला आहे, तर आपल्या स्वतःलाही विसरून त्याच्यावर ताव मारायचा नाहीये, एवढं लक्षात ठेवा असं भगवंत म्हणतात। राग द्वेष वियुक्तैस्तु, राग म्हणजे अनुराग प्रेम, आणि द्वेष म्हणजे नको ही भावना किंवा असा पदार्थ केलाय की जो तुम्हाला आवडत नाहीये, जो तुम्हाला आवडत नाहीये असा पदार्थ आहे। ते दोन्हीही सोडून विषयान इंद्रियैहि चरन, विषयाच्या ठिकाणी इंद्रिय ही वर्तन करत राहावीत, त्याच्यामध्ये रागही नको आणि द्वेषही नको। मनाकरता मन बलिष्ठ होऊ नये आणि आपलं हवं ते त्यांनी ऐकावं यासाठी हा उपाय आहे, यासाठी आहे की खूप हवं हवं वाटलं म्हणून खाल्लं नाही, नको वाटलं म्हणून खाल्लं नाही असं केलं नाही, कारण हवं वाटणं आणि नको वाटणं हे मनाचं तंत्र आहे। असा राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता विषयाच्या ठिकाणी इंद्रिय वर्तन करतात, वर्तन करायला इंद्रियांना भाग पाडावं, तेव्हा काही होत असेल तर आत्मवश्यही विधेय आत्मा प्रसादमधिगच्छती, मग सगळी दुष्ट परंपरा तुटून जाते। संग संगातून निर्माण झालेला काम, कामातून क्रोध, क्रोधातून संमोह, संमोहातून आपण कोण आहोत या स्मृतीचाच नाश। ही स्मृती जर कायम राहायची असेल तर राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता विषयामध्ये वर्तन करण्याची कला प्राप्त करावी असं भगवंत म्हणतात. तर काय होतं, तर आपण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी, आत्मा हा विशिष्ट शब्द आहे, शांतीच्या सुखाच्या ठिकाणी स्वतःच्या रमायला शिकतो. आणि आपल्या स्वतःच्या शांतीमध्ये किंवा सुखामध्ये रममाण झालेला आहे त्याला प्रसाद प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. प्रसादमधिगच्छती आत्मवश्यैर विधेय आत्मा प्रसादमधिगच्छती. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, त्याला आत्म्याची प्रसन्नता किंवा स्वरूप बोधाची प्रसन्नता प्राप्त होते. कारण बाहेरच्या कोणत्याही गोष्टींनी विचलित होत नाही, हवं आणि नको हे त्याच्या जीवनातून गेलं म्हणून संकल्प गेला. त्या प्रसादामुळे, प्रसादे सर्व दुःखानां हानी ही अस्य उपजायते, त्या प्रसादामुळे मग त्याच्या जीवनातली, असं प्रत्येक कर्मातून जर तो आत्मसंस्थ राहिला, शिकला, हळूहळू शिकेल. 10 प्रसंगातले 3 जमतील, 7 जमणार नाहीत, उद्या 4 जमतील, असं हळूहळू जमेल. समजा असा हा जो प्रसाद आहे, त्या प्रसादानी त्याचं दुःख नाही सवील. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी ही पर्यवतिष्ठते. तसंच अजून एक, त्याच्या दुःखाची हानी होईल, दुःख नाही सवील. आणि प्रसन्न चेतस जो आहे त्याची बुद्धी स्थिर होईल. म्हणजे जो बुद्धिनाश सांगितलाय त्याच्याऐवजी स्थिर बुद्धी त्याला प्राप्त होईल. या स्थिर बुद्धीमुळं तो निर्माण होणाऱ्या संकल्पाची व्यवस्था लावू शकतो. ती व्यवस्था देखील राग द्वेष वियुक्त असतो. तो विषय भोगतच नाही असं नाही, पण राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता विषयाचा उपभोग घेतो. आणि बुद्धीचं स्थैर्य त्याला प्राप्त झाल्यावर पुढं भगवंतांनी फार महत्वाचा श्लोक सांगितला, नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य. ही जी बुद्धी, बुद्धीचं स्थैर्य आहे, ते अयुक्तापाशी नसतं. त्याची बुद्धी कधीच अशी स्थिर राहत नाही. प्रसाद, आत्मप्राप्ती किंवा शांती सुखाचा लाभ म्हणून प्रसाद, म्हणून दुःखाचा नाश, आणि म्हणून बुद्धीला स्थैर्य, ही जी परंपरा आहे ती जो अयुक्त आहे, म्हणजे विषयाचं ध्यान करतो, संग, संगातून काम, कामातून क्रोध इत्यादी, नच अयुक्तस्य भावना. तसंच जो अयुक्त आहे त्याला जशी स्थिर बुद्धी नसते, तशी अयुक्त आहे त्याला आत्मभावना देखील शक्य नाही. मग तो देहभावनेमध्ये राहील. नच अभावयता शांतीही, त्याला शांती लाभणं शक्य नाही. अशांतस्य कुतः सुखम. म्हणून त्याच्या उलट जर पाहायचं झालं तर जो युक्त आहे त्याच्या ठिकाणी बुद्धी असणार, जो युक्त आहे त्याच्या ठिकाणीच भाव असणार. बुद्धी असेल, स्थिर बुद्धी असेल, तरच भावना निर्माण होणार, तरच भाव राहणार. आणि भाव असेल तरच शांती राहील, आणि तरच सुख राहील. असं असल्यामुळं जो ज्ञाता आहे तो ज्ञाता संकल्पाचा त्याग करूनच जीवन जगायला शिकतो. पण तो पूर्वी साधक असतो, आणि हळूहळू तो ते जमवतो. आणि हा संकल्पाचा त्याग वर्तनात करत असताना प्रथम सूक्ष्म रीतीने तो ध्यानाच्या वेळेला करतो. ध्यान ही बाहेरच्या व्यवहाराची रंगीत तालीमच आहे. ध्यानामध्ये आपण बोलतो, समोर कोणीही नसताना बोलतो, विचारामुळं मन बोलत राहतं, हसतो, रागावतो, कधी कधी त्या रागवण्याचा बाह्य परिणाम देखील होतो। माझ्या एका मित्रांनी असं सांगितलं की मी ध्यानाला बसलो होतो आणि मुलगा उलट उत्तरं देत होता, आजीचा ऐकत नव्हता, आईला हट्ट करत होता। मी ते ऐकत होतो, दुसऱ्या खोलीत ते चाललेलं होतं। मला असं वाटत होतं की कोणीतरी याला एक लगावायला पाहिजे, याचं जे चाललेलं आहे हे काय चाललंय। ध्यान झाल्यावर मी उठलो तरी ते चाललेलं होतं, मी त्याला एक ठेवून दिली। तर बायको म्हणाली की अहो इतका वेळ आम्ही त्याला समजावतोय, त्याला इतक्या लहान मुलाला मारायची काय गरज होती, मग तुम्ही ध्यान काय केलं असं बायको म्हणाली। हळूहळू ध्यानात देखील मनुष्य रागवतो, दुःखीही होतो, विषयासक्त होतो, कर्मासक्त होतो, तो कर्म करतो। हे सगळं बाजूला सारायला तो ध्यानातच शिकतो, साक्षी राहून, अलिप्त राहून। कधी जमतं कधी जमत नाही असं करता करताच त्याला जमायला सुरुवात होते, आणि जसं ध्यानात जमतं तसं मग हळूहळू व्यवहारातही तो साक्षी राहू शकतो। राग द्वेष वियुक्त इस्तू हे शब्द त्याला कळायला सुरुवात होते आणि तो संकल्पाचा त्याग करतो। ज्ञात्यास संकल्पची असेना म्हणून त्यांचे न बाधवेना, म्हणून हा भ्रम आणि संकल्प ज्ञात्याला बाधत नाही। या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे। म्हणजे मोक्ष इच्छिणारा जो आहे त्यांनी सद्गुरु करावा, पण मोक्षाची कशाकरता इच्छा करावी हे प्रथम सांगतायत। म्हणजे आम्हाला आवश्यकता काय मोक्षाची? आम्ही पदव्या जर मिळवल्या तर चालणार नाहीत का? एका पाठोपाठ एक अगदी कितीही पुढं वय गेलं तरी लोक शिकत असतात, परीक्षा देत असतात एक पदवी, त्याच्यानंतर शिकतात, परीक्षा देतात दुसरी पदवी। वयाच्या 55 वर्षापर्यंत पदव्या मिळवणारे, 60 वर्षापर्यंत पदव्या मिळवणारे आहेत। पदवी ही मिळवण्यासारखी गोष्ट आहे, पैसा ही मिळवण्यासारखी गोष्ट आहे, घरदार ही मिळवण्यासारखी गोष्ट आहे। मोक्ष हा का म्हणून मिळवण्यासारखी गोष्ट आहे हे समर्थ सांगतात। संकल्प जर नाहीसे झाले तर शांती आणि सुख मिळतं, आणि ते शांती आणि सुखच अंततः हवं असतं। कारण इतर जे आपण मिळवतो त्याची बाधा होते, त्यांनी संपूर्ण सुख तर नाहीच। ज्ञात्यास संकल्पची असेना म्हणून त्यांचे न बाधवेना, या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे। आपली वेळ संपत आली। अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन, हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही। म्हणजे मोक्ष कशाकरता असायला पाहिजे हे समर्थांनी सांगितलं। आत्मज्ञानाचा अभ्यास कशाकरता करायचा हे सांगितलं। अशा प्रकारे आत्मज्ञानाचा अभ्यास केला तर सर्व कर्मांचं खंडन होतं असं पुढचं विधान ते करतात। आणि कर्मबंधच खरा बंध असतो, आत्मज्ञानाशिवाय कर्माचं खंडन होत नाही। ज्ञानेविण कर्म विघडे हे तो कदापि न घडे। म्हणजे आपल्याला खरं काय करायचं आहे तर आत्मज्ञान संपादन करायचं आहे सुखाकरता आणि शांतीकरता। या सुखाकरता आणि शांतीकरता जो कर्मबंध पडलेला आहे त्या कर्मबंधनाचं खंडन होणं गरजेचं आहे, तरच ज्ञान प्राप्त होईल। सद्गुरुविण ज्ञान जोडे हेही अघडित, आणि सद्गुरूंशिवाय हीच एकूणच युक्ती समजत नाही म्हणून सद्गुरू असावेत. मोक्ष इच्छिणाऱ्यांनी सद्गुरू का करावा हे जे अधिकरण आपण घ्यायला सुरुवात केली. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्व विचार विवरावा अंतर्यामी असं समर्थ म्हणतात. पुढच्या वेळेला सगळं बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि. आपण सद्भक्त गिरीशच्या बरोबर ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत. साधारणपणाने वर्षामध्ये आपलं एक पारायण या प्रवचनांच्या नंतर काही ठराविक ओव्या वाचल्यानंतर होत असतं आणि त्या यांनी दोन वेळेला आतापर्यंत आपलं ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. आता हा 18वा अध्याय चाललेला आहे, संपत आलं. माझी कल्पना किती 18-19 तारखेला बहुतेक बरोबर ना प्रणव, 19 तारखेला ही ज्ञानेश्वरी आपली वाचून संपेल. म्हणजे आपला हा फेब्रुवारीचा उत्सव आहे, त्याच्या आधी ज्ञानेश्वरीचं दुसरं पारायण आपलं पूर्ण होईल. हे पारायण झाल्यानंतर आपण पारायण झाल्यावर भगवद्गीता वाचण्याचा प्रघात आहे. मागच्या वेळेला आपण तसं केलं नव्हतं, पण यावेळेला आपण ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यावर सुनील दादा त्याचं नियोजन करतायत, आपण इथं भगवद्गीता म्हणणार आहोत. अशीच 10-12 मिनिटं म्हणत आपण भगवद्गीता संपवणार आहोत. 700 श्लोक आहेत आणि ते झाल्यावर आपण अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण मग नंतर सुरू करणार आहोत. मूळ ज्ञानेश्वरी अतिशय गोड आहे आणि दोन वेळेला आपली वाचून झाली. स्वरूपानंदांनी लिहिलेली अभंग ज्ञानेश्वरी ही त्या तऱ्हेनी आपली वाचली जावी हा त्याच्या मागे हेतू आहे. तसंच ही ज्ञानेश्वरी वाचत असताना वाचून वाचून ही सगळी समजते. हळूहळू ती भाषा समजते, त्यांना काय म्हणायचं आहे ते समजतं. तरी देखील त्याच्यामध्ये आपण नेहमी वापरत नसलेले कित्येक शब्द असल्यामुळं ते प्रत्येक वेळेला आपल्याला समजत नाहीत. एकूण अर्थ समजल्यासारखा होतो. जे ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा आलेला शब्द एक शब्द किती वेळेला वापरलाय असं म्हटलं तर त्यांनी कमी वेळेला वापरलाय, त्यांनी समानार्थी दुसरे शब्द वापरलेत असे ते भाषा प्रभू होते. आणि याच्यातले कित्येक शब्द बोली मराठीमध्ये आपणही बोलत नाही. स्वरूपानंदांनी ती अडचण काढून टाकली. ही अभंग ज्ञानेश्वरी वाचता वाचता समजते असं त्यांनी केलं. तर गीता झाल्यावर अभंग ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करणार आहोत, त्याचंही नियोजन ही मुलं करतायत. मी तुम्हाला अशा करता सांगितलं की एक तुम्हाला सांगितलं, आपण काही कार्यक्रमात बदल करतोय, ते थोडे थोडे तुम्हाला सांगितले म्हणजे मग लक्षात येईल. ही अभंग ज्ञानेश्वरी मोठे मोठे जे ग्रंथ आहेत ते आता घेऊन यायचे की काय असं काही लोकांच्या मनात नक्की निर्माण झालं असेल. तुमच्या त्यांनी एक चांगलं केलंय, आपल्या फोनमध्ये आपण अभंग ज्ञानेश्वरी डाउनलोड करू शकतो. कित्येक लोक स्मार्टफोन हल्ली जवळपास सगळ्यांकडेच आहेत, तर ते जरी केले आणि त्याच्यावर वाचणं कठीण जात असेल तर एक पुस्तक घेऊन यायला तसं एवढी अडचण काही नाही, ज्ञानेश्वरी आणताय तसं. पण त्याची माहिती करून घ्या, अजून कालांतराने ते सुरू होईल. म्हणजे माझी अशी कल्पना की एप्रिल उजाडेल, बरोबर ना सुनील दादा, एप्रिल उजाडेल बहुतेक अभंग, तर तोपर्यंत तुम्हाला त्याची माहिती होईल आणि ते डाउनलोड कराल. एवढं सगळं सांगितल्यावर आज मात्र आपण ज्ञानेश्वरी वाचणार आहोत बरं का, गिरीशच्या बरोबर आपण ज्ञानेश्वरी वाचू.